Super Hits 93.5 Red FM वर सगळे नाचणारच आहेत, कारण निअर अँड निअर वन्स पैकी कोणाचा तरी तो वाढदिवस असेल. बाय द वे, आज पवनचा वाढदिवस असतो. पवनला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या आहेत त्याच्या मोठ्या बहिणाबाई आहेत, बहीण आहे रेखाजी यांनी. हॅपी बर्थडे पवन. सोबतच अविनाश जो नित्यनेमानं आपल्या निअर अँड निअर वन्सचा वाढदिवस आपल्यासोबत सेलिब्रेट करत असतो, त्याच्या धाकट्या भावाचा आज वाढदिवस असतो. वा, त्याचं नाव सुद्धा आहे रुद्र. वा वा वा, रुद्राकडून रुद्रला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नाशिकमध्ये ज्यांचे कोणाचे वाढदिवस आहेत सगळ्यांना हॅपी बर्थडे विश करत. आज वाढदिवस आहे आणि आजचा दिवसही आहे, मौका भी है, दस्तूर भी है, काही गरज नाही का. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.